नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज युवा आध्यात्मीक शिखर परिशद ही अमली पदार्थ मुक्त भारत निर्माण करपाक एक व्हड पावल कशें आसा हाचेर उजवाड घालपी एक लेख शॅर केला. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी म्हळां की केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांणी लेखांत ही परिशद अमली पदार्थ मुक्त भारत निर्माण करपाक कशी मदत करता हें स्पश्ट केलां. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळां मंत्री मनसुख मांडविया हांणी 2047 मेरेन विकसीत राष्ट्र जावपाचे भारताचे ध्येय साध्य करपाक ड्रग्स मुक्त तरुणांचे महत्व अधोरेखित केले.
हमें हमारे देश को विकसित भारत के स्वप्न को साकार करने के लिए हमें युवा फॉर नशा मुक्त विकसित भारत बनाना है. आज कई देश एडिक्शन के हिसाब से कैसी उसकी बर्बादी हुई है देखा है. हमें हमारे देश को इस बर्बादी से बचाना है, लेकिन उसकी जिम्मेवारी मोदी जी युवाओं को देना चाहते. युवा वो जिम्मेवारी का निर्वहन करे. दोस्तों, जब युवा संकल्प करता है तब रिवोल्यूशन होता.
वाराणसीत युवा आध्यात्मिक शिखर परिषदेच्या उक्तावण सत्रात ते उलयताले. तांणी नागरिकांक राष्ट्र उभारणीक प्राधान्य दिवपाचे आनी ड्रग्स मुक्त भारत मोहिमेत सामील जावपाचे आवाहन केले. तांणी प्रत्येक नागरिकाक किमान 5 तरणाट्यांक ह्या उपक्रमा कडेन जोडपाचे वचन दिवपाचे आवाहन केले.
देश के युवा नशा मुक्त हो, ये बात को आगे बढ़ाते हुए हम आने वाले दिनों में सरकार की ओर से तो प्रयास हो रहा है. एजुकेशन मिनिस्ट्री अपने ओर से प्रयास करता है, सांस्कृतिक विभाग अपने ओर से प्रयास करता है, राज्य सरकार अपने ओर से प्रयास करती है. युवाओं के द्वारा नशा मुक्ति का अभियान को आगे बढ़ा के जन जागरण करना है. हम समाज की भागीदारी को सुनिश्चित करें. समाज के हर वर्ग, हर समुदाय, हर एनजीओ, हर संस्थाएं ये अभियान को उठाए.
सोमारा सावन सुरू जावपी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी सरकारान फाल्यां सर्वपक्षीय बसका आपयल्या. हे बसके वेळार संसदेच्या दोनी सभाघरांचे काम सुरळीतपणान चलचे हे खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षाकडल्यान सहकार मागतले. या महिन्याच्या 21 तारखे सावन फुडल्या महिन्याच्या 21 तारखे मेरेन पावसाळी अधिवेशन जातले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळां की विकसित भारताचे ध्येय साध्य करपाक भारत वेगान तांत्रिक बुन्याद रचता. आज सकाळी IIT हैदराबाद हांगा जाल्ल्या दिक्षांत समारंभात भारताच्या तंत्रज्ञान चालीत फुडाराचेर उजवाड घालतना तांणी विद्यार्थ्यांक जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि उत्पादनां डिझायन करपाचे आवाहन केले. वैष्णव हांणी या वर्सा भारतातल्या पहिल्या स्वदेशी सेमीकंडक्टर चिपची घोषणा केली, ज्यातून 6 सेमीकंडक्टर प्लांट बांधतात, ज्याका लागून भारत जागतिक स्तरार आघाडीचेर आसा. तांणी रेल्वे सुदारणाचेरूय उजवाड घालो. 2027 पहिली बुलेट ट्रेन सुरू जातली, तशेंच वंदे भारत आवृत्ती 3 चेन्नईत तयार करतले. तांणी फुकट डेटा सेट आनी AI प्रशिक्षण कार्यक्रमासयत इंडिया AI मिशनाचेर चर्चा केली. वैष्णव हांणी आशावाद व्यक्त केलो की भारत 2047 मेरेन टॉप 2 अर्थव्यवस्थापैकी 1 म्हणून आपले स्थान सुरक्षित करतलो. ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय, ED, गुगल आणि मेटा या टेक कंपन्यांक नोटीस धाडल्या. सूत्रांनी सांगले की ED सोमारा दिल्ली मुख्यालयात हजर रावपाक दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधीक समन्स धाडला. या ऑनलाईन बेटिंग ॲप्साच्या जाहिरातींत डिजिटल प्लॅटफॉर्मांची भूमिका एजन्सी तपासता. सिक्कीमात कैलास मानसरोवराची पवित्र यात्रा नथुला खिंडीतल्यान सुरळीत सुरू झाल्या. आज 6 पंगडान नथुला हांगाच्यान तिबेटी स्वायत्त प्रदेशाकडे प्रवास सुरू केलो. आता मेरेन 4 गटांनी तांची यात्रा यशस्वीरित्या पुराय केल्या, तर 5 पंगड यात्रा पुराय केल्या उपरांत गँगटॉकाक वतात. भारतीय हवामान विभाग IMD आयज केरळ, माहे आणि पश्चिम राजस्थानातल्या काय वाठारांनी अतिघोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास दिला. मुखावेले 3 दीस कोकण, गोंय आणि कर्नाटकाच्या वेगवेगळ्या वाठारांनी दडकांनी ते अतिदडकांनी पाऊस पडपाची शक्यताय IMD उक्तायल्या. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातूय अशीच परिस्थिती उरतली. बुद्धिबळात ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, डी हरिका आणि आर वैशाली आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हांणी फिडे वर्ल्ड वुमन्स कपाच्या क्वार्टर फायनलीत प्रवेश केलो, ज्याका लागून भारत हो स्पर्धेच्या अंतिम 8 टप्प्यात 4 खेळाडू आशिल्लो पहिलो देश झाला. या चारूय बायलांनी काल तांचे टाय ब्रेक खेळ जिंकून जॉर्जियातल्या बटुमी हांगा अंतिम 8 टप्प्यात प्रवेश केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.